चैप्टर 5 पाठ 5 एक्सरसाइज 1 स्वाध्याय 1 ऐकूया व चित्रांना क्रमांक देऊया.
पुढील वाक्य ऐकूया. मी रोज सकाळी लवकर उठते.
मी दात घासते.
मी चहा घेते.
मी घरीच व्यायाम करते.
मी रोज सकाळी नाश्ता करते आणि एक फळही खाते.
मी ऑफिसला जाते.
मी दुपारी कॅन्टीन मध्ये जेवते.
संध्याकाळी मी घरी येते.
मी रोज पोहायला जाते.
मी रोज रात्री टीव्ही बघते.
मी रात्री वाचन करते.
मी रात्री लवकर झोपते.